नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। देशातले तरणाटे राष्ट्रनिर्माणेत सक्रियपणान वाटो घेतात तेन्नाच राष्ट्राची नेटान उदरगत जाता आणि देशाची तांक संसाराक दिश्टी पडटा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला। तांणी आयज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी वेगवेगळ्या सरकारी खाती आणि संघटनांनी नव्यान नेमणूक केल्ल्या 51,000 वयर तरणाट्यांक नेमणूक पत्रां भेटयली। सरकारान अर्थसंकल्पात उत्पादन अभियानाची घोषणा केल्या। ताचो हेतू मेक इन इंडियाचो प्रसार करप आणि देशातल्या तरणाट्यांक संसारीक पावण्यावेली उत्पादनां तयार करपाची संद दिवप असो आसा असे ताणी सांगले। हाका लागून लाखांनी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांक चालना मेळटली, तशेंच देशात रोजगाराच्यो नव्यो संदी मेळटल्यो। देशाच्या उदरगतीत बायलांचे मोलादीक योगदान आसा। नोकरी, अंतरिक्ष आणि विज्ञान मळार देशातल्यो बायलो नव्या उंचायेचेर पावल्यात असे ताणी सांगले। सरकार गांवगिऱ्या बायलांच्या सशक्तीकरणाचेर लक्ष केंद्रीत करता असे ताणी मुखार सांगले। तशेंच 1 मे ते 4 मे मजगती मुंबईत जावपी वेव्ज परिषदेचोय उल्लेख ताणी केलो। ही परिषद डिजिटल सामग्री क्षेत्राच्या फुडाराक नवी दिका दितली असो विश्वास ताणी हे वेळार उक्तायलो। देशभरातल्या 47 सुवातींनी आयज रोजगार मेळावो आयोजित केल्लो। पहिल्या स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअरचे मुळावे मॉडेल तयार करपा खातीर सर्वम AI ह्या स्टार्टअपची निवड केल्याचे केंद्र सरकारान जाहीर केले। इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आज नवी दिल्लीत इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन उर्बा येवजणेची मार्गदर्शक तत्वां आणि ऑनलाईन पोर्टल चालीक लायले। भारताक इलेक्ट्रॉनिक्स पुरवण साखळीत आत्मनिर्भर करपा हेतान हालीच केंद्रीय मंत्रिमंडळान हे येवजणेक मान्यताय दिल्या। हे येवजणे खातीर 1 मे सावन ऑनलाईन पोर्टलावरवी अर्ज उपलब्ध आसतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीतल्यान देशवासियांकडेन आपले विचार मांडटले। आकाशवाणीच्या म्हयन्याळ्या मन की बात कार्यावळीचो हो 121वो भाग आसा। आकाशवाणी आणि दूरदर्शनाचे पुराय नेटवर्क, AIR न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपाचेर ही कार्यावळ थेट प्रसारित जातली। तसेच AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या YouTube चॅनेलाचेरूय ताचे थेट प्रसारण जातले। आकाशवाणीच्या हिंदी प्रसारणा उपरांत रोखडीच प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित जातली। देशातल्या मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पात पोलाद क्षेत्रान इतिहासिक कामगिरी केल्या असे केंद्रीय कोळसो आणि खण मंत्री जी किशन रेड्डी हांणी सांगले। आज मुंबईत झाल्या इंडिया स्टील 2025 आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत ते उलयताले। 2047 वर्सा मेरेन विकसित भारताचे सपन साकार करपा खातीर तिख्या क्षेत्रा वांगडाच कोळसो क्षेत्र वाडोवपाचेर ताणी भर दिलो। राष्ट्रीय सुरक्षेच्या हेतान आतंकवाद विरोधी कारवाय आणि सुरक्षा दळांच्या हालचालीचे थेट कव्हरेज दाखोवपा सावन पयस रावपाचो सल्लो माहिती आणि प्रसारण मंत्रालयान सगळ्या प्रसार माध्यमांक जारी केला। राष्ट्रीय सुरक्षे खातीर माध्यमां, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि व्यक्ती हांचो महत्वाचो वाटो आसा असे तातूंत म्हळां। केंद्र सरकारान प्रवाशांची सोय, सुरक्षितताय आणि नेमाक पाळो देऊन हवाई बंदी वाठारातल्या प्रवासा खातीर उपाय चालीक लावपाचे निर्देश विमान कंपन्यांक दिल्यात। हालीच आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्र बंद झाल्यान जायत्या उड्डाण मार्गांनी महत्वाचे बदल केल्यात, जाका लागून उड्डाणाचो वेळ वाढला आणि तंत्रीक थांबे वाढपाची शक्यताय आसा असे नागरी विमान मंत्रालयान सांगला। ते खातीर गरजेची सगळी माहिती प्रवाशांक दिवपाचे निर्देश मंत्रालयान विमान कंपन्यांक दिल्यात। तशेंच विमानात फावो ते जेवण, उदक आणि वैजकीय पुरवणेची खात्री करपाक सांगला। जम्मू काश्मीरात नियंत्रण शिमे लागसारच्या सुवातींनी पाकिस्तानान झुजाबंदीचे उल्लंघन करून फारपेट केलो ताचो भारतीय सैन्यान प्रभावीपणान प्रतिकार केलो। भारतीय सैन्यान परिस्थितीचेर बारीकसाणेन नजर दवरल्या आणि पुराय काश्मीर वाठारात खास करून दक्षिण काश्मीर जिल्ह्यांनी चौकशी आणि सोद कारवाय चालू दवरल्या। जम्मू काश्मीरातल्या पहलगामात झालेल्या आतंकवादी हल्ल्याचो संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळान खर निषेध केला। पाकिस्तानचो संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ हांणी फाटल्या 3 दशकां सावन पाकिस्तानान आतंकवादी गटाक तेको दिल्ल्याचे मान्य केला। संसारभरातल्या रोमन कॅथलिक इगर्जीचे मुखेली पोप फ्रांसीस हांच्या कुडीचेर आयज रोमातल्या सेंट मेरी मेजरच्या बॅसिलिकात निमणे संस्कार झाले। ह्या वेळार संसारातले नामनेचे फुडारी आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पोप फ्रांसीस हांका आर्गां ओपल्यात। उडाण येवजणेखाला 1,49,00,000 परस चड प्रवाशांनी परवडपी प्रादेशिक हवाई प्रवासाचो लाव घेतला अशी माहिती नागरी विमान मंत्रालयान दिल्या। सध्या 625 उडाण मार्ग देशातल्या 90 विमानतळांक जोडटात। 2014 वर्षा देशात 74 विमानतळ आशिल्ले ते फाटल्या 10 वर्षात दुपेटी परस चढ वाढून 159 झाल्यात अशी माहिती नागरी विमान मंत्रालयाने दिल्या. आणि आयपीएल T20 क्रिकेट सर्तीत आज संजे 7:30 वराचेर कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानार कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स पंगडा मजगती खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.